chinimandi.com पॉडकास्ट। तमिळनाडूमध्ये शेतकऱ्यांना जंगलाजवळ ऊस शेती करण्यास मनाई। तामिळनाडूमध्ये शेतकऱ्यांना जंगलाजवळ ऊस शेती करण्यास मनाई। तामिळनाडू कर्नाटक सीमेजवळ तळवडी वन भागात सत्यमंगलम टायगर रिझर्व STR जवळ असणाऱ्या जमिनीत उगवलेल्या पिकांमुळे जनावरांची शिकार होत आहे, खास करून बिबट्याकडून। अनेक महिन्यांपासून तमिळनाडू कर्नाटक सीमेजवळ असणाऱ्या सोसईपुरम, डोडगाजपूर, एरीपुरम आणि मलकुटीपुरम गावात चित्त्यांकडून जनावरांना मारल्या जाणाऱ्या अनेक घटना नोंद आहेत। वनविभागाने शेतकऱ्यांना वनविभागापासून 500 मीटर पर्यंत ऊस आणि केळाची शेती करण्यास मनाई केली आहे। तळवडी वनपरिक्षेत्र अधिकारी एस शिवकुमार आणि पथकाने केलेल्या शेतातील तपासणीत असे दिसून आले आहे की कर्नाटक बिबट्या राज्यात प्रवेश करण्यासाठी वनप्रवाह वापरतात। हे देखील आढळले की वन्य प्राण्यांनी एरीपुरम आणि मलकुतीपुरम गावात प्रवेशासाठी लागवडीखाली असलेल्या जागांचा सुद्धा वापर केला।